तुम्ही हक्की लार गाडेत ढेकून हाकी, ते भर घट्ट राहते, भर रुबडीकून धावते, भर सामान लुभावून घेऊन जाते, भर मोठं रोदा करत रोडवर हक्क्याला भेव लागेसी जात राहते. जलक म्हणून घेणायसी ते गाडी उबड पडून, त्यांटी माणसं बाहेर लवून पडला म्हणून घे. काय होते हो मा, एक लहानच मुला मुठ्ठे गाडेत थारल्यांगर, एक लहानच हरानी एक मुठ्ठे घरारचे झाकण बुडवून टाकल्यांगर, एक लहानच पुरगू एक मुठ्ठे वावरात काय नाही करत गानी, ते मंदल मंदलांगर येल्या ते पीक हक्क गुड नाशदम करत. खमाले मनसाले काय नाही उरे, पीक पिकले तवर मनसा हक्के दिनी शिमण्यात खमा, नाही तन खमाले त्याले काय नाही उरे. शिमणा गुड लहान चेसकी लहान चे शिमणा गुड पिकात मुठ्ठ नष्ट पाडत. तुम्हाले वरकस की एक लहानचं पापू भरे जिनात नरकात नाही तिथं, माणसं त्याचे नदरीत मुठ्ठ म्हणून घेमा पापू करण्याशी जाऊसे गाणी, त्या तवर लहानचं पापू गुडा पापस म्हणून घेण्याच्या तप्पू करतात. गाणी ते लहान पापू एक मात्रम नाही राहाय, एक्याले एक पाप हक्क जमा होऊन लहान पापू मोठं पापांगर होऊन जाते. अधिकोन तुला एक लहान सामान पायकोन करतस, त्या मगन नकर मोठो, नाही तन एक लहान लबाड सांगतस, त्या मगन मोठं लबाड. लहान पाप करले तवर दैथांत उरीत चिकवून घेतत, तवर हमी मोठं पाप करण्याचे नाही राहू. देवाच्या नदरीत लहान पापू मोठं पापू मन तेडा नाही तर, पाप हक्क गुडा देवाच्या घोटी ऐकण्याशी जनस, पाप हक्क्यात देव नाही इष्ट पडे. भरे जीन त्याच्या पापात एक पीसा सऱ्याकून चाल करत, त्या मगन दोन तीन, त्या मगन त्याला पिमाल पैसे नाहीशा पाईकपण करत, त्या मगन लगन हले बायका मग पडत, अजू झगडा गरीबपणातून चुकवून घेणं त्याकून वस्तू नाही होय. दैत त्याचं गोट ऐकाच्या ते कशी पाडत, खाले म्हणत्या दैत काय म्हणते म्हणत्या, लहानच पापू काय नाही होय तर हक्की करतात की म्हणते. जल्या देवा गोट इस सांगता येत, पापात हेडून टाकून घे, येसूकडे ढकत पुढस चालू. हो एक लहानच पापू भर जिन भक्ती माणसात गुडा नरकात नेते, एक लहान पाईकपण लहान लबाड पैशावर प्रेम सिनरपण पक्क्याच्याच सामान हेडून घेणं असूया नमका नाहीशी राहणं. मंत्राल आचाराल पद्धती हे हक्क्यात गुडा देवा गोट नाही ओप्पून घे, हे हक्के गुडा देवा नदरीत पापस हे मनसात नाशनम करत. देवा गोट ऐके नाहीशी पाप करांच देवाकून लत खाते. हक्के पापू लहानचे मोठे झाल्या हांच्या मनातून बाहेर जमा कशी मारी, येसू हमा मंदिर हमाले येले तवर पापची सम देवा योहान मनाच भक्ती माणूस एक सांगलं, इगे दुनियाच पापू हंगेम जमाच देवा गोरले पिलं, त्यांना येसू प्रभू होय, त्यांना गोरले पिलं हमासाठी सिलव्यात मरून गेलं, त्यांना मरण्याकून हांचे लहान पापू मोठे पापातून हमाले सुटणी भेटलं. देवा जबर तुझे पाप ओपून घे, त्यात सोडून दे, त्यांना हे पाप क्षमिंचून तुत धड कराले सिद्ध हाय. हांच पाप करा मनसू, त्यासाठी आधी हांच मनसू मारा, येसू हेकलस हांच मनसू मारचांच, तुझ तुन ऊन करून घेऊन येसू जबर तुझं पाप ओपून घे, तुझं मनसू मारचून घे, गबरच्या जीवांजानी कर मनात त्यांना तपचार त्यांना तुकतेश करते.